नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 8 दिवसात करावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजपर्यंत वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. सर्व संबंधित टोलनाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना 8 दिवसात देण्यात याव्यात अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यासंदर्भात सुनील प्रभू, जयंत पाटील, नाना पटोले, हारून शेख यांनी प्रश्न विचारला होता. विविध गटांच्या 11 जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून 82 लाख रुपयांचं बक्षीस होतं. भामरागड दलमच्या विभागीय समितीच्या 2 सदस्यांचाही यात समावेश आहे. नाताळ आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर, पुणे नागपूर आणि पुणे अमरावती दरम्यान जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र तसंच www.irctc.co.in या संकेतस्थळावर करता येईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 275 अंकांची घसरण झाली आणि तो 84,391 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 82 अंकांनी घसरला आणि 25,758 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.